नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी विकसीत भारत घडोवपाक सक्रीयपणान योगदान दिवपाचे विद्यार्थ्यांक आवाहन केलां. सिक्कीमच्या 50व्या राज्य स्थापना दिसाच्या समारोप सुवाळ्याक आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर रावपाचे आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयजसावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतले. आगामी पद्म पुरस्कार 2027 खातीर नामनिर्देशना वा शिफारसी 15 मार्च 2026 पासून स्विकारपाक सुरवात जाल्या. आयपीएल क्रिकेटात आज पंजाब किंग्स आनी राजस्थान रॉयल्स पंगडां मदीं 7:30 वरांचेर खेळ जातलो. आता पुराय खबरो. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी विद्यापीठाच्या शताब्दी सुवाळ्या वेळार उच्च शिक्षण नेतृत्व आनी राष्ट्र उभारणी खातीर शेकड्या परस चड काळाच्या योगदाना बद्दल आंध्र विद्यापीठाची तोखणाय केली. ह्यावर उलयतना तांणी आंध्र विद्यापीठाचे वर्णन एक इतिहासीक संस्था म्हणून केलें, जिणे राष्ट्रीय विकासात महत्वपूर्ण योगदान दिवपी विचारवंत प्रशासक शास्त्रज्ञ आनी फुडाऱ्यांची पिळगो घडयल्यो. तांणी राष्ट्रीय संस्थात्मक मानांकन चौकट म्हळ्यार नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्काच्या विद्यापीठाच्या दमदार कामगिरीचे आनी गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी संशोधन आनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाप्रती आशिल्ल्या वचनबद्धतेचे कौतुक केले. उपराष्ट्रपतींनी सर्वपल्ली राधाकृष्णन हांचो उगडास काढलो, जांणी आंध्र विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम केले. विद्यार्थ्यांक तांच्या प्रतिभेचो जबाबदारीन वापर करपाचे आनी वेळेचे प्रभावीपणान नियोजन करपाचे आनी विकसीत भारत घडोवपाक सक्रीयपणान योगदान दिवपाचे तांणी आवाहन केले. सिक्कीमच्या 50व्या राज्यस्थापना दिसाच्या समारोप सुवाळ्याक आज गंगटोकाच्या पालजोर स्टेडियमार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हजर रावपाचे आसात. ह्या कार्यक्रमाक सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर, मुख्यमंत्री प्रेमसिंह तामांग गोलय, सिक्कीमचे मंत्री आनी जायते खासदार हजर आसतले. मोदी राज्यभरांतल्या 4,000 कोटी रुपया परस चड मोलांचे वेगवेगळे उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. ह्या प्रकल्पांनी मुळावी बांदावळ, जोडणी, भलायकी जतनाय, शिक्षण, उर्जा, शार उदरगत, पर्यावरण, पर्यटन आनी शेती अशा वेगवेगळ्या क्षेत्रांचो आस्पाव जाता. प्रधानमंत्री ह्या निमतान मेळाव्यात उलयतले. सिक्कीम सरकार मोदी हांच्या हाजिरेंत एकवटाची 1,000 पावलां ह्या विशयाचेर आदारीत भव्य सांस्कृतीक कार्यावळ सादर करतले, जातूंत 1,500 वयर थळावे कलाकार वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयजसावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या भोंवडेर वतात. ह्या भेटीच्या पहिल्या टप्प्यात प्रधानमंत्री सांजवेळा वाराणसीत जावपी महिला संमेलनाक हजर रावतले आनी सुमार 6,350 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. ह्या प्रकल्पात रेल्वे, रस्ते, उदक वेवस्थापन, भलायकी जतनाय, पर्यटन आनी शारी मुळावी बांदावळ अशा मुखेल क्षेत्रांचो आस्पाव जाता. मोदी 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस गाडयांक 5वो बावटो दाखयतले आनी वाराणसी पंडित दिनदयाळ उपाध्याय जंक्शन हाचे मदीं 3र्या आनी 4थ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाची बुन्याद घालतले. हे भेटीच्या 2र्या दिसा फाल्यां प्रधानमंत्री हरदोय हांगा गंगा एक्सप्रेसवेचे उक्तावण करतले. मजगतीं काल पश्चिम बंगालात मोदींनी प्रचारसभा घेतल्यो. आपूण येता आसतना चोय वटेन जनता येवकाराक उबी पळोवन आपल्याक खोस जाली अशें प्रधानमंत्र्यांनी म्हळां.
मैं हेलीपैड से यहां आ रहा था. करीब 2 किलोमीटर का रास्ता, दोनों तरफ ऐसा लोगों का हुजूम था, मैं कल्पना नहीं कर सकता हूं कि सुबह सुबह हजारों लोग आशीर्वाद देने के लिए आए. इससे बड़ा सौभाग्य क्या हो सकता है. बंगाल में जहां जहां गया हूं, बंगाल के लोगों का जो मैंने मिजाज देखा है, मैं इस विश्वास के साथ वापस जा रहा हूं कि 4 मई के नतीजों के बाद बीजेपी के शपथ ग्रहण समारोह में मुझे आना ही है.
आज किर्गिस्तानातल्या बिश्केक शहरात जावपी शांघाय सहकार संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बसकेक संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आसतले. काल ते बिश्केक पावले. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात सिंह हांणी सांगला की ह्या बसके वेळार संवसारातल्या सध्याच्या सुरक्षा आव्हाना मुखार संवसारीक शांतताये खातीर भारताची वचनबद्धताय आपूण अधोरेखीत करतलो. तशेंच आतंकवाद आनी अतिरेक हाचे आड देशाची सातत्यान झिरो टॉलरन्स भुमिकेचोय पुनरुच्चार करतलो अशें तांणी स्पश्ट केलां. मध्य प्रदेश सरकारान राज्यात समान नागरी संहिता म्हळ्यार युनिफॉर्म सिव्हील कोड चालीक लावपाची शक्यताय पळोवपा खातीर उच्च पांवड्यावेली समिती स्थापन केल्या. हे संबंधी काल आदेश जारी केलो. हे समितीचे मुखेली सर्वोच्च न्यायालयाचे आद्य न्यायाधीश न्यायमूर्ती रंजना प्रसाद देसाय आसतले. ही समिती आपल्या जापसालदारकेचो एक भाग म्हणून मध्य प्रदेशातल्या सामाजिक, सांस्कृतिक आनी आर्थिक वास्तवाचो विचार करून उत्तराखंड आनी गुजरात ह्या राज्यांनी आपणायल्ल्या आदर्शाचो अभ्यास करतली. समिती कडेन आपलो अहवाल तशेंच विधेयकाचो मसुदो 60 दिसां भितर सादर करपाचो निर्देश दिला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन। एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
आकाशवाणी पणजी, आता मुखावेल्यो खबरो। भारत आनी न्यूझीलंड मदल्या मुक्त व्यापार कबलातीक लागून आर्थिक भागीदारी आनी संधीच्यो एका नवीन युगाक चालना मेळटली। न्यूझीलंडान मुखार 15 वर्सांत भारतात 20 अब्ज डॉलर्सांची गुंतवणूक सुलभ करपाचे वचन दिला। ह्या मुक्त व्यापार कबलाती प्रमाण विकसित भारत 2047 खातीर एका नवीन पिळगीच्या व्यापार कबलातीचे सहमती जाल्या। तातूंत शुल्क, प्रतिभा, गुंतवणूक आनी शेती उत्पादकता हाजो आसपावता आनी तो युवक, शेतकार, बायलां, कारागीर आनी सुक्ष्म लघू आनी मध्यम उद्देग म्हळ्यार एमएसएमईक सक्षम करतलो। ही मुक्त व्यापार कबलात भारताच्या आयुष प्रणालीक आंतरराष्ट्रीय स्तरार प्रोत्साहन दिता, वैजकीय मूल्यांच्या प्रवासाक प्रोत्साहित करतली आनी भारताक जागतीक भलायकी केंद्र म्हणून स्थापित करतली। शेती, मत्स्य वेवसाय आनी कारखान्यांक आनीक चालना मेळ्ळ्या। शेतकार, ग्रामीण अर्थवेवस्था आनी देशांतर्गत उद्देगांक संरक्षण मेळचे हे खातीर सरकारान दुग्ध वेवसाय, पशु उत्पादनां आनी कृषी उत्पादनां ह्या सारख्या प्रमुख संवेदनशील क्षेत्रांक वगळ्ळां। विकसित भारत 2047 ह्या संकल्पनेअंतर्गत जागतीक स्तरार स्पर्धात्मक, सर्वसमावेशक आनी लवचीक अर्थवेवस्था जावपाच्या भारताच्या प्रवासात भारत न्यूझीलंड मुक्त व्यापार कबलात हे एक महत्वपूर्ण पावल आसा। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांचे न्यूझीलंडचे समपदस्थ क्रिस्टोफर लक्सन आणि मुक्त व्यापार कबलात म्हणजे एफटीएचेर सय जावप हे दोन्ही देशांमधल्या भागीदारीतलो एक इतिहासिक खीण असल्याचे वर्णन केला। केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि न्यूझीलंडचे व्यापार आणि गुंतवणूक मंत्री टॉड मॅकले अध्यक्षपदार आशिले। फाटल्या वर्षा डिसेंबरात अंतिम झाले ह्या कबलातीविषयी उलयताना गोयल आणि म्हणे की ही मुक्त व्यापार कबलात विक्रमी 9 महिन्यात पुराय झाली। ही गती विश्वासाची खोलाय आणि सामायिक महत्वाकांक्षा दर्शवता।
And today, as we sign the free trade agreement between the two countries, we are expanding that partnership to open the doors for greater business, larger investments, more trust and confidence in each other, and working towards ensuring that the people of New Zealand and the people of India can work together in the years to come.
ह्या कबलातीन न्यूझीलंडाच्या निर्यातदारांक भारतात अशो संधी उपलब्ध जाल्यात जे ताका हाजे आदी केन्नाच मेळूंक नाशिल्ले अशें मॅकले हांणी म्हळां। दर वर्सा प्रजासत्ताक दीस पद्म पुरस्कार जाहीर करतात। आगामी पद्म पुरस्कार 2027 खातीर नामनिर्देशनां आनी शिफारसी 15 मार्च 2026 पासून स्विकारपाक सुरवात जाल्या। पद्म पुरस्कारां खातीर नामनिर्देशनां सादर करपाची निमणी तारीख 31 जुलै 2026 आसा आनी ती फक्त राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल awards.gov.in हाचेर ऑनलाईन पद्धतीनूच स्विकारतले। पद्म पुरस्कार म्हणजेच पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातले सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी असतात। 1954 सुरू केले हे पुरस्कार दर वर्षा प्रजासत्ताक दिसाच्या निमतान जाहीर करतात। या पुरस्कारांचा उद्देश नागरिकांनी केलेल्या विशेष कामगिरीचो गौरव करप असा। हातून कला, साहित्य आणि शिक्षण, खेळ, वैजकीय, समाजकार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच भौशिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा सगळ्या क्षेत्रांमधल्या विशिष्ट आणि असामान्य कामगिरी वा सेवेखातीर पुरस्कार दितात। वंश, व्यवसाय, पद वा लिंग अशा प्रकारचे कसलोच भेदभाव नसताना सगळ्यो व्यक्ती या पुरस्काराखातीर पात्र असतात। डॉक्टर आणि शास्त्रज्ञ सोडून भौशिक क्षेत्रातल्या उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसहित सरकारी कर्मचारी पद्म पुरस्काराक पात्र ना। फुडल्या गिमाळेच्या महिन्यात उष्णतायेची ल्हारां येवपाची शक्यताय जाणून राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपली तयारी घटमूट करची असे भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयान सांगला। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या मुखेल सचिवांक बरयल्ल्या पत्रात भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची सचिव पुनेल सलिला श्रीवास्तव हांणी नमूद केला की भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाण ह्या वर्सा एप्रील ते जून या कालावधीत पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काय भागात तसेच आग्नेय प्रदेशात सामान्य परस चढ दीस उष्णतायेची ल्हारां उरपाची शक्यताय आसा। आयपीएल क्रिकेटात काल राती दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमाचे जाल्ल्या मॅचीत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरून दिल्ली कॅपिटल्साक 9 विकेटींनी हारयलो। मजगती आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स पंगडामधी न्यू चंदीगडातल्या मुल्लनपुरात सांजे 7:30 वरांचेर खेळ जातलो। प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदांखातीर अर्ज मागयल्यात। संपादकीय सहाय्यक, वृत्तवाचक, सीजी ऑपरेटर पदांखातीर इच्छुक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करपाक शकतात। आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फोटकार मुखेल खबरो। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन हांणी विकसीत भारत घडोवपाक सक्रियपणान योगदान दिवपाचे विद्यार्थ्यांक आवाहन केलां। सिक्कीमाच्या 50व्या राज्यस्थापना दिसाच्या समारोप सुवाळ्याक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन उत्तर प्रदेशाच्या 2 दिसांच्या भोंवडेर आसात। आयपीएल क्रिकेटात आज पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स पंगडामध्ये 7:30 वरांचे खेळ जातलो. आणि इथल्या न्यू राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो ऐकात सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.